विविध भारती पुणे. सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. लेफ्टनंट जनरल पंकज राव यांनी पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक आणि कमांडंट म्हणून सूत्र हाती घेतली आहेत. याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले राव 1987 मध्ये भारतीय लष्करामध्ये रुजू झाले. 38 वर्षांच्या अद्वितीय कारकिर्दीमध्ये लेफ्टनंट जनरल पंकज राव यांनी शैक्षणिक, चिकित्सालयीन आणि प्रशासनिक पदांवर काम केलं आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत राज्यातील 70,000 शाळांमधील 18 वर्ष वयापर्यंतच्या 98 लाख मुलांची तपासणी करण्यात आली. यापैकी 2,164 बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जन्मतः असलेलं व्यंग, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार आणि इतर अपंगत्व इत्यादींचं वेळेवर निदान करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचं उद्दिष्ट या कार्यक्रमात निश्चित केलं आहे. राज्यातील 18 वर्षापर्यंतच्या साधारण 2 कोटी मुलांना या कार्यक्रमाचा लाभ होत आहे. अंगणवाडी स्तरावर 6 वर्षापर्यंतच्या मुलांची वर्षातून 2 वेळा होणारी आरोग्य तपासणी हा कार्यक्रमाचा महत्वाचा घटक आहे, अशी माहिती पुणे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. राज्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत एकंदर 1,196 पथकं मंजूर करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात 1 वाहन, 2 वैद्यकीय अधिकारी, 1 औषधी निर्माण अधिकारी आणि 1 परिचारिका यांची नियुक्ती केली आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातली वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मिसिंग लिंक्ससाठी आवश्यक निधी देण्यासंदर्भात निवेदन दिलं. पाटील यांनी पुणे शहरातील रस्ते विकासामध्ये येणाऱ्या अडथळ्यांविषयी चर्चा करत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचं सांगितलं. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरातील रस्ते विकासासाठी आवश्यक तो निधी राज्य सरकारकडून दिला जाईल अशी ग्वाही दिली. पुणे शहरातील प्रमुख 100 थकबाकीदार मिळकतधारकांकडे 334 कोटी रुपये थकबाकी आहे. त्याची यादी महापालिकेच्या मिळकतकर विभागानं जाहीर केली आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातल्या 9,29,000 मिळकतधारकांनी त्यांचा मिळकतकर जमा केलेला आहे. ज्या मिळकतधारकांनी अद्यापही कराचा भरणा केलेला नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त माधव जगताप यांनी दिला आहे. पिंपरी चिंचवड शहरातही जीबीएसचे संशयित रुग्ण आढळल्यानं या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीनं विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरात ज्या ठिकाणी संशयित रुग्ण आढळले आहेत अशा ठिकाणी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. याबरोबरच सारथी प्रकल्पाच्या मदतीनं हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. तत्काळ सेवेसाठी 7 वैद्यकीय अधिकारी नेमल्याची माहिती महापालिका आरोग्य प्रशासनानं दिली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करणं तसंच जीव आणि मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी पुरेशा अग्निसुरक्षा सेवेकरता आकुर्डीमधल्या हेडगेवार भवनजवळ अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. या कामासाठी 30,64,00,000 रुपये निविदा रक्कम निश्चित करण्यात आली असून कामाची मुदत 18 महिने आहे. इंडियन स्टुडंट कौन्सिल आणि महाराष्ट्र संचालनालय पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं सावित्रीबाई फुले जयंती उत्सवाच्या निमित्तानं ज्येष्ठ शिक्षिका सामाजिक कार्यकर्त्या अंजली जाधव यांना सावित्रीच्या लेकी विशेष सन्मान 2025 या राज्यस्तरीय पुरस्कारानं नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या डॉ मेधा पाटकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. याप्रसंगी कामगार चळवळीचे नेते डॉ बाबा आढाव आणि नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं 27 जानेवारीपासून सूर्यनमस्कार जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमात खासगी शाळांबरोबरच महापालिका शाळांमधल्या 1,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वारकरी संप्रदायातील वैचारिक नेतृत्व आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांचं आज आकस्मिक निधन झालं. ते 30 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.